नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज अयोध्येमधल्या राम मंदिरावर धर्मध्वजारोहण झालं। राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या या सोहळ्यानिमित्त अयोध्यानगरी आज भारताच्या सांस्कृतिक जाणीवेच्या सर्वोच्च क्षणाची साक्षीदार बनली असून संपूर्ण देश आज राममय झाला आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं। कुरुक्षेत्र इथं गुरु तेग बहादूर यांच्या 350 जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विशेष नाणं आणि टपाल तिकीटाचं अनावरण केलं। नवीन कामगार कायद्यांमुळे 77 लाख अतिरिक्त रोजगार निर्माण होऊन बेरोजगारीत 1.3% घट होईल, असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे। 21 नोव्हेंबरपासून लागू झालेल्या या कायद्यांमुळे संघटित कामगारांचं प्रमाण किमान 15% वाढून सुमारे 75% जाईल। राज्यातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत तिथं आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडू नका, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज निवडणूक आयोगाला केली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जात असल्याप्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली। राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं तयार केलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना देण्यासाठी दिलेली 7 दिवसांची मुदत वाढवून 15 दिवसांची करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे। मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज दिवसअखेर 314 अंकांनी घसरून 84,587 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 75 अंकांची घट नोंदून 25,885 अंकांवर स्थिरावला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।